18. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः। पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही। रिपु मित्रा दोही सरिसा पाडू का घरीचिया उजियेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा। जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची साऊली वृक्षू जैसा। ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू, गाळीतया कडू नोहेची जेवी। अरिमित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा, मानापमानी सरिसा हो तुझाय। तिही ऋतु समान जैसे का गगन, तैसा एकची मान शीतोष्णी जया। दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्य सुजो। माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समूह। आघविया जगा एक सेव्य जैसे उदक, तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती। जो सबाह्य संग सांडोनिया लाग, एकाकी असे आंग आंगी सुनी।
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्मसुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हलमोह शांतये। पुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। परमार्थाला प्रारंभ केल्यानंतर श्रवणाच्या बरोबरीनी ज्याच्याकडून श्रवण करतो त्याचं गुणगान सुरू होतं, त्याला कीर्तन म्हटलेलं आहे। आपण पाहिलं म्हणजे सद्गुरूंचं कीर्तन, सद्गुरूंचं स्तवन, याला मुख्यतः कीर्तन म्हटलेलं आहे। आणि सद्गुरू जर नसतील आणि श्रवणाने परमार्थाबद्दल प्रेम निर्माण झालं, मग देवाचं कीर्तन अशा प्रकारे श्रवण आणि कीर्तन आणि पाठोपाठ विष्णोः स्मरण म्हणजे नामस्मरणाला प्रवृत्त होणं, किंवा ज्याचं कीर्तन आपण करतो आहोत अशा सद्गुरूंचं नाम मुखात यायला सुरुवात होणं, नामाच्या योगाने आत्मस्वरूपाचं स्मरण इथपर्यंत नामाने पोचायचं आहे। आपण नामस्मरण भक्ती मागच्या वेळेला पाहिली, त्या नामस्मरण भक्तीमध्ये देखील समर्थ एक गोष्ट स्पष्ट करतात की कोणतंही नाम असेल तरी चालेल, सहस्र नामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक। अमुकच नाम घ्या असं समर्थांचं म्हणणं नाही। तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, दत्त म्हणा, शिव म्हणा, सहस्र नामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक, ती नामं परमात्म्याची आहेत असं समजून नामस्मरण करा। आणि सद्गुरूंचं नाम जर सद्गुरूंचं नाम घेत असेल मुखामध्ये, महाराज महाराज असं हेत असेल, जसं भाऊसाहेब महाराजांच्या मुखामध्ये ते म्हणाले श्रीराम जयराम जय जयराम म्हणायच्या ऐवजी महाराज आपलंच नाम येतं असं गोंदवलेकर महाराजांना म्हणाले. महाराज म्हणाले परमात्म भावनेनी असेल तर चालेल, नामस्मरता पुण्यश्लोक होई जे स्वये. पुढे हद्द म्हणून समर्थ असं म्हणतात की काहीच न करता प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. इतर काही केलं नाही तरी चालेल, फक्त नाम घेतलं तेवढंही पुरे आहे. याचा अर्थ असा की नामानी मग संपूर्ण बदल होईल, पुरे आहे याचा अर्थ. कर्म सुधारतील, एकाग्रता वाढेल, जे परमार्थाला अपेक्षित आहे तसं सगळं केवळ नामस्मरण करताना देखील होईल. दुसरं नामाचं एक महिमा सांगताना ते असं म्हणतात की चहुवर्णा नामाधिकार. तुम्ही कोणीही असा, कोणत्याही याती कुळाचे असा, नामाचा अधिकार सर्वांना आहे. नामी नाही लहान थोर जड मूढ पैल पार पावती नामे, म्हणून अखंड नाम स्मरावे रूप मनी आठवावे तिसरी भक्ती स्वभावे निरोपिली, असं म्हणून त्यांनी नामस्मरण भक्ती सांगितली. आणि पुढच्या समासाची सुरुवात करताना ते असं म्हणतात की मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन चौथी भक्ती. विष्णू स्मरण झाल्यानंतर पादसेवन भक्ती सांगितली. आतापर्यंतच्या निरूपणामध्ये फक्त मीच म्हणत होतो, समर्थांचे शब्द कुठं नव्हते, की सद्गुरुमुखातून फक्त श्रवण करायचं असं समर्थांचे शब्द नव्हते. याचं कारण सद्गुरु ठाई ठाई नसतात, श्रवणापासून सुरुवात तर होऊ देत म्हणून त्यांनी तसं सांगितलं. आणि जर सद्गुरु ठाई ठाई नसतील आणि श्रवणापासून सुरुवात झालेली असेल तर अर्थातच तो भागवत कथा ऐकत असेल, रामायण ऐकत असेल, तर त्यासंबंधित ज्याचा प्रभाव असेल त्याचं नाम त्याच्या मुखात येईल. म्हणून सद्गुरूंचं नाम घ्यावं असं समर्थांनी सांगितलेलं नाही, मी जरी म्हणत होतो तरी. आणि कीर्तन देखील सद्गुरूंचं करावं असं समर्थांनी सांगितलेलं नाही इथं कुठेही. मी एक लॉजिकल क्रम तुम्हाला सांगत होतो. पण आता मात्र या समासामध्ये सुरुवातीलाच समर्थ काय म्हणतात बघा. पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे. श्रवण कोणाकडूनही करू शकेल, श्रवण केल्यानंतर भगवंताचं नाम घेऊ शकेल, कीर्तनही भगवंतांचं करू शकेल. पण पादसेवन सांगत असताना समर्थांनी आता सद्गुरूंचाच उल्लेख केला. सद्गुरूंचा जीवनामध्ये प्रवेश अपरिहार्य आहे, तो होणं अतिशय आवश्यक आहे. या पादसेवनामध्ये सेवन हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ सेवा असा कुठेही लिहिलेला नाहीये, अशी अजून एक गंमत आहे. सेवन म्हणजे कंझ्युम करणे, घेणे, स्वीकारणे, खाणे, पिणे, असा सेवन या शब्दाचा अर्थ आहे. आणि मी ग्रंथ उघडून पाहिले वेगवेगळे तर पादसेवन याच्याबद्दल सांगत असताना बहुतांशी सर्वांनी भगवंतांच्या पायाची सेवा करावी असे अर्थ केलेले आहेत. सेवन आणि सेवा याच्यामध्ये जो फरक आहे तोही अर्थ अर्थात गृहित आहे, तोही अर्थ चांगलाच आहे, त्या अर्थाला विरोध करायचं काही कारण नाही, पण मुळात सेवन या शब्दाचा अर्थच एकरूप करून घेणे, आपल्याशी समरस करून घेणे, आपल्यामध्ये घेणे, कंझ्युम करणे असाच आहे. आणि या ठिकाणी समर्थांनी पादसेवन भक्ती म्हणून सांगितलेली आहे, तिथं सेवा म्हणून फारसं काहीही सांगितलेलं नाही हे वैशिष्ट्य आहे. इतरांनी सर्वांनी केलेले जे अर्थ आहेत ते आणि समर्थांनी केलेले जे अर्थ आहेत ते याच्यामध्ये अतिशय फरक आहे असं लक्षात येतं. ते म्हणतात पाद सेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. सेवा हा जर अर्थ घेतला तर मग सेवा म्हणता म्हणता सगळ्यांनी भक्ती असा अर्थ घेतला, मग पुढे अर्चनाचा अर्थ कसा लावायचा? इथं जर भक्ती किंवा पूजा म्हटलं तर वंदनाचा अर्थ कसा लावायचा? इथं जर भक्ती आणि पूजा म्हटलं तर पण समर्थ स्पष्टपणाने सांगतात की पादसेवन ही गोष्ट तीच की सद्गुरूंच्या पायाचं सेवन करावं. तुम्ही जसं कॉफीचं सेवन करता, सेवन करणे, खाणे, पिणे, आत घेणे, लौकिक अर्थ सेवा हा खूप बाजूला सारायचं काही कारण नाही, पण पारमार्थिक दृष्टीने सेवेबरोबरच अनेक काहीतरी पादसेवन भक्तीचा अर्थ नक्की आहे जेव्हा सेवन असा शब्द वापरलेला आहे. कायेनी, वाचेनी आणि मनोभावानी सद्गुरूंच्या पायाचं सेवन करावं. सेवा याचा अर्थ शुश्रूषा असा होतो, सर्व्हिस असा होऊ शकतो. सद्गुरूंचे पाय दाबून देणं म्हणजे पादसेवन नाही केवळ, ती एक गोष्ट त्याच्यात असू शकेल पण ते तितकं महत्वाचं नाही. पादसेवन म्हणजे सद्गुरूंच्या पायाशी सादर होणं, सद्गुरूंच्या पायाबद्दल सद्गुरू तत्व ज्या पायावर उभं आहे ते, कारण सद्गुरूंना व्यक्ती म्हणून पाहू नये. ते जरी व्यक्ती असले तरी देखील सद्गुरू हे मुळात अव्यक्त आहेत. आपण ध्यानामध्ये सद्गुरूंच्या स्तवनाचा श्लोक म्हणतो तर व्यक्ती म्हणून लिहिलेला नाहीये, ब्रह्मानंदम, जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत असे. ब्रह्म म्हणजे अव्यक्त, अचिंत्य, निराकार, निर्विकार, जन्म मरण रहित, शांत स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य मात्र, देहरहित, अशा आनंदामध्ये जे निमग्न आहेत ते परमसुखदम, सुख देण्याला जे समर्थ आहेत आणि देतात, ज्यांना सुख देण्याचा कळवळ आहे, आत्मसुख देण्याचा. केवलम ज्ञानमूर्तीम, त्यांचा देह दिसतो पण जणू ओतीव ज्ञान असावं असे. म्हणून सद्गुरूंचे जे लौकिक चरण आहेत त्या लौकिक चरणांची सेवा हा एक अर्थ आपण गृहित धरू, पण कायेनी सद्गुरूंचं पादसेवन करणं म्हणजे काया साधने करता झिजवणं, साधने करता. केवळ सद्गुरूंची सेवा नव्हे, तो एक भाग आहे, पण साधने करता काया वापरणं बाकी सगळा धडधाकट आहे. टीव्ही पाहायला बसला तर दोन दोन तीन तीन तास उठत नाही, मग ध्यानाच्या वेळेल देखील तसं अपेक्षित आहे. काय झालेलं आहे, काय अडचण आहे? डोळे मिटून बसणं एवढं काय अवघड आहे? अवघड आहे, पण सद्गुरूंचं पादसेवन करायचं म्हणून शरीराला वळण लावतो आहे. दोन चार तास नामस्मरण करण्यात काय अडचण आहे? पर्वती चढून उतरतोस उतरतो, रोज 5 किलोमीटर चालून येतोस येतो, असे कित्येक लोक आहेत. पण बसून जरा नाम घे असं म्हटलं तर 10-15 मिनिटाच्या वर नाही जमत बाबा. जर सेवन करायचं असेल, सद्गुरूंच्या बोधाचं सेवन करायचं असेल, सद्गुरूंच्या पायांचं सेवन करायचं असेल, तर देह देखील वापरलाच पाहिजे असं समर्थ सांगतायत. मी नाव न घेता सांगतो खरं की मला काल परवा एक मेसेज आला आपल्या इथं येणाऱ्या एक भगिनी, त्यांनी सकाळी 7 ते रात्री 10 अशी साधना केली. त्यांना फुरसत होती, एकांत मिळालेला होता, तर सकाळी 7 ते रात्री 10 अशी साधना केली. त्याच्यामध्ये ध्यानाच्या बैठकी केल्या, नामाच्या बैठकी केल्या, अनुषंगिक साधना केल्या, ज्ञानेश्वरी वाचली, मग थोडा स्वयंपाक जो स्वतःपुरता करायचा होता तो करताना देखील काय स्मरण चिंतनामध्ये केला, विश्रांती देखील घेतली स्मरण चिंतनामध्ये. याला पादसेवन असं मी म्हणेन. काया साधने करता वापरणं, सद्गुरूंच्या पायाचा बोध आहे त्याचं सेवन करण्यासाठी म्हणून शरीर वापरणं. कर्मामध्ये शरीर आपण वापरतो की नाही? आता तर मुलं सकाळी जातात 8 वाजता, तर 6 वाजता 7 वाजता परत येतात, 9 वाजता जातात तर 8 वाजता परत येतात. आपण आपल्या उदरभरणाच्या उद्योगाकरता किती काया वापरतो? वापरतो. आपण अनेक गोष्टीकरता देह वापरतो. सद्गुरूंचा बोध आहे तो बोध सेवन करण्यासाठी म्हणून शरीराला वळण लावणं. समर्थ सांगतात पादसेवन तेची जाणावे, हेच पादसेवन आहे. त्याला बोध किती मिळाला? त्याला नक्की शांती मिळते. जो दीर्घ बसतो त्याला मिळाल्याखेरीज राहत नाही. मला पूर्वी आता मी देखील असं केलेलं नाहीये कित्येक दिवसांमध्ये, पण एखाद्या खोलीत बंद करून घेतलं की सकाळी उठल्यापासून रात्री 10-10:30 वाजेपर्यंत असे 2-3 दिवस पूर्णपणे पण आम्ही काही मंडळी मिळून करत होतो. 4-5 मंडळी मिळून आम्ही एकमेकांच्या संगतीने अशी साधना करत होतो. त्याच्यात ध्यानाच्या बैठकी होत्या, नामाच्या बैठकी होत्या, वाचन होतं, स्तोत्र पठण होतं, पर्वचा होता. पण एकट्यानी करणं ही फारच आवडली मला गोष्ट. ते म्हणतात काया वाचा मनोभावे. कायेनी तसं वाचेनी देखील सद्गुरू जो बोध सांगतात तो बोध वाचेनी, समजा अंतर वाचेनी आपल्या पुरता. पण तो बोध कुठेतरी मुखामध्ये यावा. स्वरूपानंद म्हणतात ना, 1,00,000 वेळेला घोकल्याशिवाय होत नाही. मी तरी काय केलं, 1,00,000 वेळेला घोकलं. तो मी असं मी घोकलो मी परमात्मा होऊन गेलो असं ते म्हणाले. हे वाचेनी सद्गुरु पाय सेवन करण्यासारखं आहे. सद्गुरु देह नाहीत, सद्गुरु त्यांच्या मंत्रामध्ये आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणतात सद्गुरु आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र एक, त्या मंत्रामध्ये गुरु आहेत. मग जर सद्गुरूंनी सांगितलेलं असेल ओम तत्वम सोहम सहा, तर त्याचं वारंवार स्मरण करणं, त्याचं चिंतन करणं, चिंतन करत असताना एकेका पदाशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करणं, तो सहा म्हणजे काय? तो अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे काय? व्यक्तच नाही, व्यक्तीच नाही अशी गोष्ट, व्यक्तता नाही अशी गोष्ट, त्याची कल्पना कशी करणार? आपल्याला व्यक्ततेची कल्पना करता येते, अव्यक्ततेची कशी कल्पना करणार? कल्पना येऊ शकत नाही, पण काहीतरी समजत. परमात्मा तत्व हे अचिंत्य आहे, ज्याच्या संबंधी चित्त चिंतन करू शकत नाही. चित्त चिंतन करायला ज्याच्यामुळे सक्षम होतं तो मात्र परमात्मा आहे. उलट जाऊन चित्त त्याच्याविषयी चिंतन करू शकत नाही. कशी असेल अचिंत्य गोष्ट असं म्हणता म्हणता चित्त थांबून जातं, परमात्म्याशी तदाकार होतं. चिंतन करता करता अवसर द्यावा, तो अविनाशी आहे. बाकी सगळ्या गोष्टी विनाशी आहेत. आपल्या देहासकट सगळं जगत यद दृष्टम तन नष्टम असं आहे. या नष्ट होणाऱ्यामध्ये एकच गोष्ट नष्ट होत नाही. सगळं नष्ट झालं असं समजल्यानंतर देखील काही एक शिल्लक राहतं आपल्या ठिकाणी, त्याला नाश नाही. असं म्हणता म्हणता परमात्म्याशी स्वरूपाशी तदाकार होतो. वाचेनी आणि मनोभावानी, चिंतनानी आणि चित्तानी सद्गुरूंचा जो बोध आहे तो बोध कंझ्युम करणं, सेवन करणं, त्याच्याशी एकरूप होणं. काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे, सद्गुरूंच्या पायाचं सेवन करायचं म्हणजे निर्गुण निराकार अशा ब्रह्मतत्वाचं सेवन करायचं, सद्गुरूंच्या बोधाचं सेवन करायचं, आपल्यामध्ये तो बोध सामावून घ्यायचा. आपण ते आहोत, ते होऊन राहायचं. हे कशा करता? सद्गती कारणे. सतच्या ठिकाणी गती निर्माण व्हावी, सतच्या ठिकाणी आपण जाऊन पोचावं यासाठी. पहिलीच ओवी कशा पद्धतीने समर्थांनी लिहिली आहे, आपण एक दोन चार मिनिटं शांत बसू, थोडं चिंतनच करू. काय सांगितलंय, आपल्या काय कल्पना होते आणि समर्थ काय सांगतायत. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु। या नाव पाद सेवन सद्गुरुपदी अनन्यपण, याला पादसेवन असं म्हणतात। काय? सद्गुरूंच्या पदाशी अनन्य होणं याला पादसेवन म्हणतात। स्थूल सद्गुरूंच्या पायाशी कसं अनन्य होणार? म्हणून सद्गुरूंच्या बोधाशी अनन्य होणं। समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण। देवपद म्हणजे निर्गुण, सद्गुरूंची पावलं निर्गुण, देवाची पावलं म्हणजे निर्गुण। परमात्म्याची पावलं विटेवर उभी आहेत, ती वीट निर्गुण, अव्यक्त अचिंत्य निराकार, अशा बोधावर परमात्म्याची पावलं उभी आहेत। सद्गुरूंची ही पावलं तशीच उभी आहेत। देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे असं ते म्हणतात। देवपद निर्गुण आहे, तसं सद्गुरुपद देखील निर्गुण आहेत, आणि सद्गुरुपदाशी आपण अनन्य आहोत, एकरूप आहोत, याचा अर्थ मी देखील सदेह देहधारी नाही, मीही निर्गुण आहे। मलाही माझा देह बाजूला सारावा लागेल, मलाही माझं मन बाजूला सारावं लागेल। देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारी जाणीव, माझी जाणीव देखील निर्गुणच आहे, आणि ही जी जाणीव आहे ती जाणीव देवाच्या गुरूंच्या बोधाशी एकरूप करणं। या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण, मी निर्गुण आणि सद्गुरु सद्गुरु पाय, सद्गुरु निर्गुण, मी आणि सद्गुरु एक, असा बोध होणं म्हणजे पादसेवन आहे। श्रवण कीर्तन आणि विष्णोह स्मरण याच्यापेक्षा या पादसेवन भक्तीने किती उंची एकदम गाठली बघा। याचं कारण असं की या तीन गोष्टींनंतर त्याला बोध झाला, तो साधना करायला लागला, साधना करता करता गुरुपाय सेवन करायला लागला, गुरुपाय सेवायला लागला, त्याचं ग्रहण करायला लागला, आणि तो या महत्तेला या बोधाला जाऊन पोचला। समर्थ असं म्हणतात की निरसा वया जन्म मरण याता याती, जेव्हा मी निर्गुणाशी तदाकार होतो तेव्हा माझा देहाचा विसर पडतो, देहभाव जातो, ज्या देहाला जन्म आहे आणि ज्या देहाला मरण आहे तो देह धर्मा मी नाही असा बोध होतो, जन्म मरणाचं निरसन होऊन जातं। आठव्या अध्यायामध्ये प्रयाण काले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैति दिव्यम, याच्यावर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ते अव्यंग ब्रह्म प्रयाण काल प्राप्त झाल्यानंतर तो त्याच्याशी एकरूपता साधायला जातो। तर प्रयाण काल म्हणजे तुमचा जाण्याचा काल, तुमच्या देहबुद्धीपासून तुम्ही देह आहात या भावनेपासून तुम्ही ब्रह्मापर्यंत जाण्याचा काळ म्हणजे प्रयाण काल, म्हणजे तुमचा साधना काळ। मृत्यू नव्हे हे असं मृत्यूपर्यंत सांभाळत मग तोही प्रयाण काल आहेच, पण तुम्ही असताना रोज तुम्ही इथून तिथं प्रयाण करणं, असा अर्थ केलेला आहे. उत्तराभिमुख बसून जीवी सुख सुनी क्रमयोगाचे हे काय प्रयाणकाली म्हणजे मृत्यूसमयी घडणार. जेथ इंद्रिया अनुघडू पडलिया, जीवित्वाचे सुख बुडालिया, आतू बाहेरी उमटलिया मृत्यू चिन्हे, तेव्हा कसं बसणार उत्तरेकडे तोंड करून. तसा त्याचा अर्थही नाहीये. रोज रोज आपण प्रयाण करतो आहोत, आपण परमात्म्याच्या दिशेने जातो आहोत अशी साधना करणं, त्यामुळं काय होतं, तो शाश्वत जिथं आहे तिथून तो परमात्म्याच्या ठिकाणी जातो. तो देह सोडतो. ध्यानात जेव्हा उत्कट एकरूपता साधते तेव्हा देहाची आठवणच नाहीशी होते, मन संपलेलं असतं. केवळ काही आहे असं शिल्लक राहतं, जाणीव शिल्लक राहते. त्या जाणीवेलाही आपण परमात्मा असा बोध होतो. तो देह बुद्धीपासून देह भावनेपासून ब्रह्मापर्यंत पोचलेला असतो. तो त्याचं देहापासून ब्रह्मापर्यंत झालेलं प्रयाण. म्हणून अनन्य झाला परमात्म तत्वाशी, सद्गुरु तत्वाशी, की त्याचं प्रयाण होऊन जातं. त्याच्या जन्म आणि मरणाची यातायात संपून जाते. या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण यातायाती. ते असं म्हणतात की सद्गुरु कृपे वीण काही, भव तरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. सद्गुरु कृपे शिवाय या संसारातून सुटका नाही. म्हणून सद्गुरु पायाचं सेवन करावं. सद्गुरु पायाचं सेवन करत असेल तर सद्गुरु कृपा होते. अनुग्रह हे इंडिकेशन आहे, ही सद्गुरु कृपाच आहे. तरी देखील जो सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे रोज तद्रूप होण्याचा प्रयत्न करतो साधनेनी, त्याला सद्गुरु कृपेचा अर्थ समजायला सुरुवात होते. त्याला सद्गुरूंच्या कृपेचा अर्थ आतून उलगडत जातो. त्याच्यावर खरी सद्गुरु कृपा व्हायला सुरुवात होते. तो त्याचा अनुभव करायला सुरुवात करतो. आणि यासाठी म्हणून काया वाचा मनोभावे, सद्गुरूंनी सांगितलेला जो बोध आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं जे अंतिम उपदेश आहे, तो उपदेश अंगी मुरवण्याचा प्रयत्न करणं, हा प्रयत्न करणाऱ्याला सद्गुरु कृपा अनुभवायला येते. आणि सद्गुरु कृपेशिवाय भवतरणोपाय नाही. समर्थ असं म्हणतात की सद्वस्तू दाखवी सद्गुरु. सद्गुरूंनी तरी काय केलेलं असतं, सद्गुरूंनी सद्वस्तू दाखविलेली असते. उद्दालक महामुनींनी श्वेतकेतूला विचारलं की तुझ्या गुरूंनी तुला तो अंतिम आदेश दिला का, की जे एक जाणलं असताना सर्व जाणल्यासारखं होतं, जे एक भोगलं असताना सर्व भोगल्यासारखं होतं, जे एक पाहिलं असताना सर्व पाहिल्यासारखं होतं, जे एक अनुभवलेलं असताना सर्व अनुभवलेलं असतं. तर तो म्हणाला की तशा प्रकारचा कोणताही मला आदेश सद्गुरूंनी दिला नाही. सुरुवातीला श्वेतकेतू उद्दालक महामुनींसमोर असं वर्णन आहे की तरुण विद्या शिकून परत आलेला आपल्या घरी आपल्या वडिलांसमोर उभा राहिला, त्याच्या ठिकाणी मोठा ताठा होता। तो ताठा पाहून त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं की विद्या शिकून आला आणि एवढा ताठ कसा, असं त्यांना वाटलं। आणि म्हणून त्यांनी विचारलं की तुला असं काही सांगितलं नाही का, तर तो म्हणायला लागला की त्यांनी कदाचित त्यांना माहीत नसावं, त्यांनी मला याबद्दल काही सांगितलं नाही। तेव्हा उद्दालक महामुनी म्हणाले की अरे तुझं पात्र नीट नसेल स्वीकारण्याचं, म्हणून त्यांनी सांगितलं नसेल। यदा एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्, ज्याप्रमाणे एक माती जाणली की मातीची सगळी भांडी त्या मातीपासून बनलेली आहेत हे जसं समजतं, वाचारंभणम विकारो नामधेयम, मग त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, तो केवळ व्यवहाराचा भाग आहे, वाचारंभण आहे। हा माठ आहे, हे मडकं आहे, हे गाडगं आहे, हा रांजण आहे। मृत्तिका इत्येव सत्यम, पण मृत्तिका हीच जशी सत्य आहे तसं सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवाद्वितीयम, तसं इदम म्हणजे या विश्वाच्या प्रारंभी अग्रे एक सत्तत्वच भरून राहिलेलं होतं, त्या सत्तत्वाचंच विश्व झालेलं आहे। अर्थात याच्यात असा भाव होता की जो विद्यावान आहे त्या विद्यावानांनी हे सगळं समजल्यानंतर नम्र व्हायला पाहिजे, कारण तो त्या सत्तत्वाशी एकरूप झालेला आहे। ज्याच्या ठिकाणी हे ज्ञान नाही त्याच्या ठिकाणी तो ताठ आणि गर्वानी उभा नसलेला असला पाहिजे। आणि तत्त्वम असि श्वेतकेतो इति, आणि ते सत्तत्व तू देखील आहेस, सर्वच आहेत आणि तूही आहेस। तत्त्वम असि श्वेतकेतो इति, ते तू आहेस। विनोबा असं म्हणतात की परमार्थाच्या इतिहासामध्ये ते परमात्म तत्वच तू आहेस याच्यासारखं उत्साह देणारं आणि अमृताकडे पोहोचवणारं असं दुसरं कोणतंही वाक्य उच्चारलं गेलं नाही, हे महावाक्य गणलं गेलं। सद्गुरू शिष्याच्या अंतर्यामी, शिष्याच्या देहाकडे पाहून नव्हे, त्याच्या डोळ्यातून त्याच्या चेतनेकडे पाहून, आपल्या चेतनेतून उपदेश करतात। त्या चेतनेला आठवण करून देतात की अरे तेच तू आहेस, तत्त्वम असि। आणि शिष्य सद्गुरूंकडून तो बोध घेतल्यानंतर त्या बोधाचं आपल्या ठिकाणी सतत चिंतन करत, आलंबन करत, याला पादसेवन म्हणतात। त्या बोधाशी तदाकार होऊन जातो। ही गोष्ट प्रथम सद्गुरु शिष्याबद्दल करतात, सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारा सार विचारू, सार आणि असार याचा सर्वत्र विचार करायला ते शिकवतात। देह सार वाटतो आहे का, देह असार आहे हे लक्षात घे, इंद्रिय कमकुवत होतात, दगा देतात, जसं डोळे एखाद्या वेळेला दगा देतात, चांगलं पाहू शकत नाहीत, कान दगा देतात, चांगलं ऐकू शकत नाहीत, इंद्रिय शिथिल होतात, भूक कमी होते, चव लागेनाशी होते। देहाला जर सार समजत असशील तर देहाची तुझी ही केवळ आत्ताची स्थिती आहे, हा देह असाच राहायला बांधील नाही। शिर्यते इति शरीरम, हे शरीर हळूहळू खचत जातं, जीर्ण शीर्ण होत जातं, हे आसार आहे असं समज. आणि हे शरीर आहे असं जो समजतो शरीराच्या आत राहून, तो मात्र सारभूत आहे असं समज. तुझ्या न्यायानी सर्व देह असार आहेत असं समज. स्वतःच्या देहाला प्रथम समज, स्वतःला सोडून जगताबद्दल विचार करू नको. रोज भांडतोय शेजारी आपल्याशी, त्याचा देह आसार आहे असं समजू नको. प्रथम स्वतःचा देह आसार आहे असं समज. आमचा शेजारी चांगला आहे बरं का. दुसऱ्याबद्दल विचार करू नकोस, प्रथम स्वतःबद्दल सारासार विचार कर, मग तो विचार थोडा पुढे नये. आपली पत्नी, आपला पती यांचा देह असार आहे, आत असणारी जाणीव सारभूत आहे. आपली मुलं, आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी, सगळं जगत, असा सारासार विचार करायला सद्गुरू शिकवतात, सद्वस्तू दाखवतात. आणि त्या सद्वस्तूच्या सापेक्ष सार काय आणि असार काय याच्याबद्दल जो विचार आहे तो सद्गुरू सांगतात, तो सद्गुरू शिकवतात. त्यामुळे काय होतं, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. त्यामुळं आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण शुद्ध स्वरूप आत्मा आहोत, आपण जन्म मरण रहित आहोत, अमृत आहोत. मृत असणारा आपल्यामध्येच देह आहे, पण आपण मात्र अमृत आहोत. अशा प्रकारचा निर्धार अंतःकरणामध्ये निर्माण होतो. खरं म्हणजे हे सगळे समास एकेका प्रवचनात संपवायची माझी इच्छा होती, पण हा इतका अंतरंग आहे की आपली वेळ संपली पण अजून जेमतेम आपण चौथ्या पाचव्या ओळीवर आहोत. पुढच्या वेळेला आपण हा समास परत एकदा पाहू. पण पादसेवन भक्तीनी परमार्थ करणाऱ्याची सगळी दृष्टीच बदलून टाकली. श्रवण, कीर्तन, विष्णोह स्मरण याच्यानंतर गुरुकृपा होऊन तो सद्गुरूंच्या बोधाला प्राप्त करायला जातो, त्या बोधाचं सेवन करायला जातो, ते पादसेवन आहे. आणि या पादसेवन भक्तीमध्येच ज्ञान प्राप्त होतं. आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर खरं अर्चन आहे ती ज्ञानोत्तर पूजा आहे. वंदन देखील तसं आहे, दास्य देखील तसं आहे, आणि तेही सद्गुरूंच्या संदर्भात आहे. सख्य देखील तसं आहे, आणि आत्मनिवेदन म्हणजे त्या चालता बोलता निचेष्टित पडले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता. अशा प्रकारे आपण तेच आहोत हे या बोधावरून खालीच न येणं, अशी अंतिम नववी भक्ती, पाद आत्मनिवेदन भक्ती, इथपर्यंत हा प्रवास सांगितलेला आहे. आपण यथाक्रम सगळं पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी स्वामी जी महाराज बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।